नमस्कार, मी प्रमोद भडकवाडे, सहायक कुलसचिव प्रशासन शिक्षक कक्ष पुणे विद्यापीठ. विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त जी शिक्षकेतर सेवकांसाठी निबंध स्पर्धा झाली, त्या निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालेल्या निबंधाचे हे वाचन. त्या निबंधाचे टायटल होते मानवी जीवनात ताणतणावाचे व्यवस्थापन. मानव हा प्राचीन काळापासून असलेला पूर्वाश्रमीचा प्राणी, टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला. त्याला मिळालेल्या नैसर्गिक क्षमतेच्या बुद्धिमत्तेच्या आधारे तो विकसित होत गेला, राहिला आणि होतो आहे. साहजिकच त्याचे राहणीमान, शैली, विचार करण्याची प्रवृत्ती प्रगत होत राहिली. त्यातूनच स्पर्धेचा, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होत राहिला. याच प्रश्नाने त्याला सातत्याने विचार करून, नवनिर्मिती करून टिकून राहण्यास शिकविले. या सर्व प्रक्रियेत विचार करताना त्याचे मन आणि मनाला साथ देण्यासाठी सुदृढ शरीर, यावर काही प्रमाणात ताण येत राहिले, ताणतणाव निर्माण होत राहिले. येथे असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की मन व शरीर यांचा परस्पर संबंध काय आणि कसा, मनाच्या स्थितीचा शरीरावर परिणाम कसा होऊ शकतो, ताणतणाव निर्माण न होण्यास साहजिकच प्रगत विचारसरणीस मन कसे जबाबदार असू शकते हे स्पष्ट करण्यास एक छोटेसे उदाहरण पुरेसे आहे. ते असे, एखादा साप अचानक समोर आल्यास तो डोळ्यांना दिसतो, मन विचार करते, पूर्व अनुभवातून मन त्याचे पृथक्करण करते आणि बऱ्याचदा घाबरते. त्यावेळेस सापाचा शरीराला स्पर्शही झालेला नसताना शरीराला घाम फुटतो, शरीर कंप पावते, म्हणजेच मनाची छोटी अवस्था देखील शारीरिक नुकसानीस, अपायास कारणीभूत ठरू शकते. आणि म्हणूनच सुदृढ मन मानसिकता ताणतणाव कमी करण्यास किंबहुना निर्माण न होऊ देण्यास मदत करते. याचाच अर्थ, जी व्यक्ती स्वतःचे मन सुदृढ ठेवू शकते ती व्यक्ती जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन कौशल्याने करू शकते. यासाठी आवश्यकता कशाची व ते कसे करता येईल याचे विश्लेषण आपण येथून पुढे करू. एक, मानसिकता, ॲटिट्यूड. कोणत्याही सुदृढ मनाची स्थिती त्याच्या मानसिकतेवर निश्चित होऊ शकते. मानसिकता दोन प्रकारची असू शकते, अथवा ढोबळ मानाने तिचे वर्गीकरण दोन प्रकारात करता येते. एक, नकारात्मक मानसिकता आणि दुसरी सकारात्मक मानसिकता. नकारात्मक मानसिकता असलेली व्यक्ती समोरील प्रसंगाचा नकारात्मक विचार करते आणि ताण वाढवते. वरील उदाहरणासोबत अशा व्यक्तीचा विचार केल्यास समोर दिसलेला साप विषारी आहे की नाही याचा विचार न करता ही नकारात्मक विचार करणारी व्यक्ती विनाकारणच घाबरते. आणि त्या घाबरण्यामुळे, नकारात्मक विचार करण्यामुळे अशा व्यक्तीला उपाय सुचत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर ताण येतो. या उलट दुसऱ्या प्रकारची मानसिकता असलेला, म्हणजे सकारात्मक मानसिकता असलेला, सकारात्मक विचार करणारी व्यक्ती अशा प्रसंगातही जागरूकपणे विचार करते. खरंच तो साप विचारी आहे का? तो फक्त दिसला म्हणजे मला अपाय करणार आहे का? तो त्याच्या रस्त्याने सरळ जातोय की माझ्याकडे येणार आहे? आणि या पद्धतीने तो विचार करताना त्याला आपोआपच उपाय सुचतात आणि त्यामुळे ताणतणावही निर्माण होत नाही. याचाच अर्थ, सुदृढ मनासाठी आवश्यक बाबींपैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे सकारात्मक मानसिकता. मानसिकतेबरोबरच पुढे आवश्यकता कशाची, तर द्विधा मनस्थिती हा एक प्रकार आहे. जी व्यक्ती बऱ्याचदा अथवा काही वेळेस एखादी गोष्ट करू किंवा नको करू, बरोबर की चूक अशा भ्रमात असते, अशा व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत राहतात. द्विधा मनस्थिती टाळण्यासाठी आवश्यकता असते स्वतः अभ्यास करण्याची, विश्लेषण करण्याची, योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेची. येथेही सकारात्मक मानसिकता असलेली व्यक्ती यशस्वी ठरते, कारण निर्णय घेण्यास, विश्लेषण करण्यास या व्यक्तीची मानसिकता मदत करते. आणि द्विधा मनस्थितीमुळे नक्कीच ताणतणाव वाढतात. इथून पुढे आपण पाहूयात की सकारात्मक मानसिकता कशी अंगी बांधवता येईल. कारण सकारात्मक मानसिकता म्हणजे काय हे जरी समजले, तरी स्वतःची मानसिकता अचानक बदलायची कशी हे समजणे या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी एक दोन छोटी उदाहरणे घेऊ. एक, रस्त्याने प्रवास करताना, वाहन चालवताना चौकाचौकात सिग्नल असतो, लाल दिवा लागलेला असल्यास वाहन थांबवायचे असते. मात्र बऱ्याचदा बऱ्याच व्यक्तींच्या दृष्टीने हा वाहतूक पोलिसांचा नियम असतो. त्यामुळे पोलीस नसला तरी वाहतूक कमी असली तर सिग्नल तोडून जाण्याकडे कल असतो. आणि या सवयीमुळे प्रत्येक सिग्नलच्या चौकात अशा व्यक्तीच्या मनावर ताण येतो, कारण पोलीस असो अथवा नसो सिग्नल असो अथवा नसो अशा मानसिकतेची व्यक्ती सर्वप्रथम तिथं पोलीस असेल का आपल्याला पकडेल का याच बाबींचा विचार करीत राहते. एखादा नियम पोलिसांचा म्हणून पाळल्यास किंवा दुसऱ्याचा म्हणून पाळल्यास ताणतणाव येतात. त्या उलट जर एखाद्या व्यक्तीने असा विचार केला की लाल सिग्नल दिसला तर काहीही झाले तरी मी थांबणारच, म्हणजे हा नियम स्वतःचा समजून वापरल्यास त्याच्या मनावर पोलीस असण्याचा अथवा नसण्याचा कधीही ताण येणार नाही. आणि अशा छोट्या उदाहरणातून जर आपण सवय लावून घेतली की पोलीस असो अथवा नसो सिग्नलला मी थांबेल, याचा अर्थ नियम पाळण्याची सकारात्मक मानसिकता बनवली, असंही होऊ शकते आणि त्यामुळे तो पोलीस असण्याचा अथवा नसण्याचा ताण येणार नाही. दुसरे उदाहरण वरीलप्रमाणेच कार्यालयात वेळेवर यावे व वेळेवर काम पूर्ण करून जावे हा परत एकदा कार्यालयाचा नियम म्हणून आपण पाळतो आणि यामुळे काय घडते की घरातून निघताना वेळेवर पोहोचायचं या टेन्शनमध्ये किंवा याच ताणतणावामध्ये तो माणूस प्रवास करतो. त्यातून योगायोगाने रस्त्यात दुर्घटना घडू शकते, काहीही घडू शकते. वास्तविक तो जर नियम असा ठरवला की माझाच नियम आहे की मी आम्हाला वेळेवर जाणार, ज्यावेळेस आपण एखाद्या लग्नाला जातो त्यावेळेस तो नियम नसतो की लग्नाला गेलेच पाहिजे, परंतु ते मला बोलवलं आहे, माझं काम आहे, मला तिथे पोहोचायचं आहे, म्हणून आपण लग्नाला वेळेवर अगदी न चुकता पोहोचतो, त्यासाठी घरातून वेळेपूर्वी निघतो आणि वेळेवरच जातो. तीच सवय जर कार्यालयात येण्याबाबत लावली तर आपोआपच वेळेवर पोहोचण्याचा ताण, रस्त्यात अपघात होण्याची शक्यता किंवा या प्रकारच्या गोष्टी टळू शकतील आणि आपली मानसिकता सकारात्मक होत जाण्यास मदत होईल. असे छोटे छोटे प्रसंग दैनंदिन जीवनात अनेक असतात. ते प्रसंग वरच्या दोन उदाहरणांप्रमाणे स्वीकारल्यास हळूहळू आपली मानसिकता सकारात्मक तयार करण्यास आपल्याला नक्कीच मदत होईल. यासाठी अजून एक मार्ग अवलंबता येईल, तो म्हणजे क्षण स्वीकारणे, ॲक्सेप्ट द मोमेंट. कारण आयुष्यात येणारा कोणताही क्षण कसा असावा हे आपण निश्चित करू शकत नाही. मग तो क्षण स्वीकारल्यास, आहे तसा स्वीकारल्यास आपली मानसिकता सकारात्मक होण्यास नक्कीच मदत होईल. उदाहरणार्थ कार्यालयातून घरी गेल्यावर दाराला कुलूप दिसले तर चिडचिड होऊ शकते, कारण मी कार्यालयातून कोणत्या वेळेस घरी येणार हे माहिती असूनही मी ऑफिसमधून थकून आलो तरीही वेळेवर का बाहेर गेलेत, अशा प्रकारची चिडचिड होते. पण मन हा विचार करत आहे का की हे कुलूप का असेल, तर त्या पद्धतीने विचार केल्यास जर या बाबतीत असाही विचार केला की नाही काहीतरी अचानक काम आलं असेल, कुणाला आजार झाला असेल, कुणीतरी अचानक बोलवलं असेल म्हणून तिकडे गेले असेल, या पद्धतीने जर विचार करायची सवय लागली, म्हणजेच तो क्षण स्वीकारायची सवय लागली, तर नक्कीच आपली चिडचिड कमी होऊ शकते, मानसिकताही बदलू शकते. क्षण स्वीकारणे हाही एक प्रकार आपली मानसिकता बदलण्यास नक्कीच आयुष्यात मदत करेल. आत्तापर्यंत आपण मानसिकतेबद्दल बरेच बघितले, कारण ताणतणावाचे प्रसंगही आवश्यकता असते ती सकारात्मक मानसिकतेची. यामुळे पुढे काय काय घडू शकते ते आता बघू. एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीत आवश्यकता असते स्वतःच्या मनाच्या आणि स्वतःच्या विश्लेषणाची. स्वतःचे विश्लेषण म्हणजे तरी काय, तर याला त्या व्यवस्थापनाच्या भाषेत स्वॉट ॲनालिसिस असे म्हणतात. स्वॉट ॲनालिसिसमधील एस हा स्ट्रेंथसाठी वापरला जातो, डब्ल्यू हा विकनेसेससाठी वापरला जातो, ओ हा अपॉर्च्युनिटीजसाठी वापरला जातो आणि टी हा थ्रेटसाठी वापरला जातो. यापैकी एसमधील स्ट्रेंथ म्हणजे काय, कारण आपण स्वॉट ॲनालिसिसचा अभ्यास करतो आहे तो स्वतःच्या विश्लेषणासाठी, तर एसमधील स्ट्रेंथ म्हणजे काय, तर माझी स्वतःची बलस्थाने काय. ज्याला स्वतःची बलस्थाने समजतील तो स्वतःचे व्यवस्थापन कुशलरीतीने करू शकेल. डब्ल्यू म्हणजे काय, विकनेसेस म्हणजे काय, माझ्यातील कमकुवतपणा काय. तो कमकुवतपणा जर मला माहिती असेल तर त्या ठिकाणी मी नक्कीच सावध वागून माझे ताणतणाव कमी करू शकतो. म्हणून स्ट्रेंथ जेवढी महत्त्वाची आहे, स्ट्रेंथ माहिती असणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच विकनेस माहिती असणेही गरजेचे आहे. त्यानंतर एच डब्ल्यू नंतर येतो ओ हा ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधीचा. ज्याला स्वतःची स्ट्रेंथ माहिती आहे, ज्याच्याकडं बलस्थानं स्वतःची आहेत, त्याला संधीही नेहमीच येते आणि संधी येते ती भविष्यात नव्हे तर वर्तमान काळात. म्हणून ज्याच्याकडे स्ट्रेंथ आहे त्याला ऑपॉर्च्युनिटीज आणि ज्याच्याकडे विकनेसेस आहेत त्याला टीचा थ्रेट्स म्हणजे भीती. त्याच्यामुळे आपल्यातील विकनेसेस कमी करणे म्हणजे आपल्याला ज्या काही भीती असतील त्याबरोबरच कमी होतात आणि मग मानसिक ताणतणाव नक्कीच कमी होऊ शकतात. सकारात्मक मानसिकतेची व्यक्ती स्वतःची बलस्थाने ओळखून तसेच कमकुवतपणाचा योग्य वापर करून देखील संधी निर्माण करू शकते. या सर्व बाबींचा ताणतणाव कमी करण्यास, निर्माण न होण्यास कसा उपयोग होऊ शकतो? कारण अशी व्यक्ती जेथे असेल तेथे आपणासाठी व आपल्या सहकाऱ्यांसाठी संधी निर्माण करू शकते. अशी व्यक्ती कार्यालयात काम करीत असताना देखील स्वॉट ॲनालिसिसचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकते. सर्वांना म्हणजे स्ट्रेंथ ज्याची आहे त्याची जी आहे ती वापरून, म्हणजे एखाद्या सहकाऱ्याकडे एखाद्या कामाची कुशलता चांगली असेल तर ती सकारात्मक दृष्टीने चांगल्या कारणासाठी कार्यालयातले काम व्यवस्थित करण्यासाठी वापरून घेऊ शकते. विकनेसेस म्हणजे ज्या व्यक्तीचा काही विकनेस असेल तो विकनेस बाजूला ठेवून त्याच्यातील स्ट्रेंथचा वापर करून इतर कामे करून घेऊ शकतो. आणि अपॉर्च्युनिटीज ह्या प्रत्येकासाठी निर्माण करून आणि प्रत्येकाची भीती थ्रेट घालवून, प्रत्येकाची भीती घालवून उत्कृष्ट टीमवर्क करू शकते. आणि यामध्ये मानवी जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन हे व्यक्तिगत पातळीवर नव्हे तर संस्थात्मक पातळीवर देखील करता येऊ शकते आणि संस्थेतील तणाव देखील कमी होऊ शकतात. या सर्वांबरोबरच अशा व्यक्तीला आपोआपच व्यवस्थापनाची बहुतेक तंत्रे आत्मसात होतात, कदाचित कळत न कळत. पण अंतिम लाभ असतो ताणतणाव कमी करण्याचा, किंबहुना निर्माण न होऊ देण्याची. अशी काही तंत्रे उदाहरणादाखल खालीलप्रमाणे आहेत. या सर्व मानसिकतेतनं, या ताणतणावातनं त्या व्यक्तीचे जे काही फायदे मिळतात ते असे की अ, त्याची निर्णय क्षमता वाढते. ब, त्याची संघबांधणी म्हणजेच टीम तयार करण्याची वृत्ती वाढीला लागते. क, उद्दिष्ट निश्चिती, आपला ध्येय काय आणि ते ध्येय कसे प्राप्त करायचे याचाही त्याला उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे वेळेच्या व्यवस्थापनासाठीही त्याला याचा उपयोग होऊ शकतो. आणि या सर्वांमधून नक्कीच मानवी जीवनातील ताणतणाव कमी होऊ शकतात. धन्यवाद.